आपण पुढल्या नोंदीकडे जाऊया. नोंदीचं नाव आहे नागिण, अर्थात हर्फिस झोस्टर. त्वचेवरती सर्पाकार पट्टा उमटून त्याच्यावर उठलेल्या पुरळाला नागिण असं म्हणतात. चेतासंस्थेतील पृष्ठ मूल गंडिकाच्या म्हणजे डॉर्सल रूट गँग्लियॉन याच्या दहामुळे या गंडिका त्वचेच्या ज्या भागात चेता पुरवठा करतात त्या भागामध्ये नागिण हा संसर्गजन्य रोग होतो. या रोगामुळे त्वचेचा भाग लाल होतो आणि पुरळ उठतं. 1953 साली थॉमस वेलर या वैज्ञानिकानं व्हॅरिसेला विषाणूंमुळे नागिण होते हे दाखवून दिलं. या व्हॅरिसेला विषाणूंमुळे लहान वयामध्ये मुलांना कांजिण्या होतात. मात्र नागिण हा कांजिण्यांप्रमाणे साथीचा रोग नाही. जसं वय वाढत जातं तसं नागिण होण्याची शक्यता वाढत जाते. सामान्यपणे 65 वर्षांनंतर नागिण होण्याची शक्यता तरुण वयातील शक्यतेच्या तिपटीने वाढते. बालवयामध्ये कांजिण्याहून बरे झाल्यावर सुद्धा व्हॅरिसेला विषाणूंचे शरीरातून पूर्णपणे उच्चाटन झालेले नसते. हे विषाणू चेतागंडिकेत सुप्त अवस्थेत असतात. वाढत्या वयामध्ये शरीराची प्रतिकार शक्ती कमी झाली की हे विषाणू पुन्हा क्रियाशील होतात. चेतातंतूंच्या मार्फत ते त्वचेपर्यंत पोहोचतात. हे बधिर चेतातंतू त्वचेच्या ज्या भागात असतात त्या भागात जळजळणारे पुरळ उठू लागतात. सुरुवातीला हे पुरळ आल्सर असतात. त्वचेचा हा भाग हळवा दुखरा आणि गरम झाल्यासारखा वाटतो. या भागात एखाद्या धारदार सुईने टोचल्यासारखे किंवा उकळते तेल पडल्यासारख्या वेदना होतात. 2-3 दिवसांमध्ये पुरळ मोठं आणि पाणीदार होऊन फोड दिसू लागतात. ते फुटले की पाण्याप्रमाणे किंवा रक्तमिश्रित द्रव बाहेर येतो. साधारणपणे 2-3 आठवड्यामध्ये पुरळांमुळे झालेल्या जखमा भरून येतात. पुरळांवरून किंवा वेदनेच्या लक्षणांवरून नागिण झाल्याचे निदान करता येते. हे पुरळ व्हॅरिसेला विषाणूंच्या तीव्र संसर्गामुळे उठलेले आहेत हे ओळखण्यासाठी झंक स्मियर चाचणी करावी लागते. नागिण झाल्यामुळे त्वचेच्या विशिष्ट भागातच पुरळ उठतात. डोळ्यांना पुरवठा करणाऱ्या चेता बाधित झालेल्या असतील तर हे पुरळ डोळ्यामध्ये वाढून दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून चेहऱ्यावर नागिण झाली तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला ताबडतोब घ्यावा. नागिणीच्या रॅमसे हंट सिंड्रोम या प्रकारात आननी चेता म्हणजे कर्पर चेता क्रमांक 7 बाधित होते. त्यावेळी नागिणचे पुरळ कानाजवळ येतात आणि चेहऱ्याचा अर्धा भाग दुर्बल झाल्याचे जाणवते. नागिण या रोगावर प्रभावी इलाज होण्यासाठी त्याची लक्षणं दिसू लागताच 48 ते 72 तासांमध्ये औषधोपचार करावे लागतात. या कालावधीत व्हॅलसायक्लोव्हिर हे विषाणूरोधी औषध दिले तर पुरळांबरोबर वेदना देखील कमी होत जातात. वेदना होत राहिल्या तर ॲस्पिरिन किंवा पॅरासिटामॉल देतात. याशिवाय वेदनाशामक आणि मलम वापरली जातात. नागिण 2-3 आठवड्यामध्ये बरी होऊ लागते पण काही वेळेला पुरळ नाहीसं झाल्यावर सुद्धा त्या भागात तीव्र वेदना होत राहते. याला नागिण पश्च किंवा मज्जाशूल पोस्ट हर्पेटिक न्यूरॉल्जिया असं म्हणतात. साधारणपणे 20% लोकांमध्ये नागिण झाल्यानंतर हा त्रास उद्भवू शकतो. उरलेल्या 80% लोकांमध्ये 4 आठवड्यानंतर काहीही त्रास होत नाही. वयाच्या 60 नंतर हर्पिस झॉस्टर लस घेतल्यानं नागिण होण्याची शक्यता कमी होते. नागिण झालेल्या रुग्णाशी संपर्क आलेल्या व्यक्तीला कांजिण्या झाल्याचे अनेकदा दिसते. या उलट कांजिण्या झालेल्या रुग्णाशी संपर्क आला तर नागिण सहसा होत नाही. ही नोंद प्राजक्ता देशपांडे आणि वसुधा पवार यांनी लिहिली आहे.